सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत झोनल डीसीपी श्री विजय पाटील सर बोलता आहेत. सर, थोडा वेळापूर्वी आपण गोदा पार्कच्या इथला ब्रिज आहे तिथल्या समस्यांबद्दल बोलत होतो. हा एक एरिया तर आहेच, पण गेल्या 2 दिवसांपासून नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा हीच मोहीम राबवली गेली. जे लोक ड्रायव्हिंगचे नियम तोडत होते त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. कोणकोणते ते एरियाज होते सर?
एरियाज आपण महत्वाचं सध्या जे आहेत, कॉलेज रोड आहे किंवा त्र्यंबक रोड आहे, गंगापूर रोड आहे, बिटको कॉलेज आणि तो परिसर म्हणजे संपूर्ण नाशिक रोडचा जो परिसर आहे, जेल रोड, शालिमार, अशा विविध सिडको अशा विविध भागामध्ये आपण ही मोहीम आता चालवलेली आहे. आणि सर्वच ठिकाणी आपला असा उद्देश आहे की ही खरं तर कारवाईची गरजच पडली नको पाहिजे. कुठलाही सुज्ञ व्यक्ती जो आहे त्याने वाहतुकीचे नियम पाळणं हे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अतिशय आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की पोलिसाला पाहून आपण हेल्मेट घालतो, पोलिसाला पाहून आपण सीट बेल्ट घालतो, म्हणजे आपल्या जाणीवा किती बोथट झालेल्या आहेत हे देखील त्याच्यातनं दिसून येते. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडची अतिशय सुशिक्षित मंडळी, कारण जो एक 50-70 हजार रुपयाची बाईक जो विकत घेतोय किंवा गाडी जो विकत घेतोय, निश्चितपणे त्याला तेवढी समज आलेली आहे, तेवढे पैसे कमवायची त्याला अकल आलेली आहे आणि म्हणून त्याच्याकडे ती व्हेकल आहे. आणि अशा परिस्थितीत तो हा जो व्यक्ती आहे, उद्या जर आपण मोठ्या दिमागाने सांगतो की मी गल्फमध्ये गेलो होतो किंवा मी युरोपमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी रात्री मध्यरात्री 3 वाजता देखील सिग्नलला थांबतात म्हणजे लोक,
बरोबर,
आणि हे म्हणजे हे फुशारकीने जर आपण सांगतो तर मग ते बाहेर जे करतो ते आपल्या देशात का नाही? आपल्या देशात दुसरा जर माणूस जर सिग्नल जम्प करतो म्हणून मी सिग्नल जम्प करावा का? अशा गोष्टी ज्या आहेत या शालेय शिक्षणापासून त्याचा समावेश व्हायला पाहिजे आणि ही जाणीव प्रत्येक सुशिक्षित माणसाला असली पाहिजे.
नाशिक अवेअरनेस वाढणं हे खरंच गरजेचं आहे आणि ही गोष्ट आता खूपदा लोकांच्या कानी कपाळी उरडून सांगून झाली आहे. आता तरी डोळे उघडा, नाही तर गोष्टी आणखीन जास्त स्ट्रिक्ट केल्या जातील. बजाते राहो.